नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 4 सप्टेंबर सोमवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील मान्सूनच्या जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान सर्वाधिक 196 मिमी पाऊस ऑगस्ट महिन्यात होत असतो. मात्र सर्वाधिक पावसाच्या महिन्याच्या काळातच जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. तब्बल 31 वर्षानंतर ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यात आता जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा भर पावसाळ्याच्या महिन्यात 35 अंशांवर गेला असल्याने जळगावकरांना श्रावणातच ऑक्टोबर हीटचा त्रास सहन करावा लागत आहे. व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे एका योजनेत गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत कांचन कुमार सुधाकर पिंपळे या शेतकऱ्याची 5,64,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 सप्टेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जनतेला ट्विटरवरून 3 प्रश्न केले आणि या 3 प्रश्नांना नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मराठा समाजाला 2 दिवसात आरक्षण देऊ पण ते न्यायालयात टिकणार नाही. शाश्वत आरक्षणासाठी सरकारला 1 महिन्याचा कालावधी द्या असा प्रस्ताव राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांपुढे ठेवला आहे. बऱ्याच कालावधीपासून भारत हा 100 कोटी उपाशी पोट असलेल्या लोकांचा देश असे समजले जाते. मात्र आता ही धारणा बदलली असून 100 कोटींपेक्षा अधिक महत्वाकांक्षी बुद्धिमंत लोक, 200 कोटींपेक्षा अधिक कौशल्यवान हात आणि कोट्यवधी तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितलं जात आहे. काही दिवसांपासून चंद्रमुखी 2 वरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. पहिल्यांदा तमिळ, मग तेलुगू आणि नंतर हिंदी भाषेतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2005 आलेल्या ब्लॉकबस्टर चंद्रमुखी या चित्रपटाचा सिक्वल म्हणून चंद्रमुखी 2 कडे पाहिले जात आहे. बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हॉरर, सस्पेन्स या प्रकरणातील चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. कंगनानं चंद्रमुखीमध्ये एका नर्तकीची भूमिका साकारली असून राघव लॉरेन्स राजा वेट्टियान राजाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.